तुझ्या कृपेची असू दे छाया, कोटी भक्तांच्या लढ कराया।